चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शुगरकेन ग्रोवर्स असोसिएशन यांच्या वतीनं एपीएमसी कायद्यात प्रस्तावित संशोधनाचा गुरुवारी मैसूरमध्ये विरोध करण्यात आला आणि घोषणाबाजीही केली। डीसी कार्यालयाजवळ प्रदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारांविरोधात घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांचे नेते कुरबुरू शांताकुमार यांनी सांगितलं की राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एपीएमसी कायद्यामध्ये संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी खरेदीदार शेतकऱ्यांकडून थेट पीक खरेदी करण्याची परवानगी दिली आहे, जी एपीएमसी ऍक्ट विरोधात आहे। मल्टीनॅशनल कंपन्या थेट शेतकऱ्यांजवळ पोहोचल्या तर पूर्ण सिस्टीम बिघडून जाईल। शांताकुमार यांनी सांगितलं की सरकारला या प्रकारच्या अव्यवहारिक निर्णय घेण्यापासून दूर राहून एपीएमसी कायद्याचं संरक्षण केलं पाहिजे। कोरोना संकट पाहता विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपलं।